श्रोते हो, 7:29 होऊन गेले. 7:30 डॉक्टर राजीव गवई यांची मुलाखत. माधुरी रावराणे यांनी घेतलेला मुलाखतीचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत सायन्स कॉर्नर या मालिकेत.
रसिकहो नमस्कार. सायन्स कॉर्नर मालिकेत मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आदिम अवस्थेपासून मानवानं टप्प्याटप्प्यानं प्रगती केली, निरीक्षण, नियम, सिद्धांत आणि प्रयोगाच्या माध्यमातून, म्हणजेच विज्ञानाच्या माध्यमातून. याच विज्ञानाची कास धरून निसर्गाबद्दल तसंच इतर अनेक अनाकलनीय बाबींबद्दल त्याचं आकलनही, त्याचा अभ्यासही सुरू झाला. तरीही अनेक प्रश्न राहतच होते. चंद्र, सूर्य, तारे, ग्रह हे संपूर्ण विश्व निर्माण कसं झालं? या विश्वाची व्याप्ती किती आहे? अर्थात अफाट विश्वाच्या निर्मितीचं गूढ उकळण्याचे प्रयत्नही सुरू झाले आणि याबाबत अनेक सिद्धांतही मांडले गेले. या सिद्धांताचीच एक सुरुवात किंवा याचा अभ्यासाचं एक शास्त्र म्हणजे सैद्धांतिक भौतिकशास्त्र. आज याच विषयातल्या काही महत्वपूर्ण गोष्टींविषयी बोलण्यासाठी आज आपल्या इथे आलेले आहेत टाटा मूलभूत संशोधन केंद्राचे उच्च ऊर्जा भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर राजीव गवई. नागपूर विद्यापीठातून BSc ही पदवी, IIT मुंबई इथून MSc तसंच TIFR मुंबई इथून PhD ही पदवी प्राप्त केली आहे. 35 अधिक वर्ष डॉक्टर संशोधन आणि अध्यापनाच्या क्षेत्रात आहेत. त्यांच्या संशोधनाचे आणि अभ्यासाचे महत्वाचे विषय म्हणजे मूलकण आणि अभिक्रिया, क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा, सुपर कम्प्युटर्स, क्वांटम फील्ड थिअरी ऑन कम्प्युटर. डॉक्टरांचे 160 अधिक शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी INSA याचे निर्वाचित सदस्य, तसंच डॉक्टरांना अनेक महत्वाचे पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. भारत सरकारचा 2010 JC Bose फेलोशिप पुरस्कार, 1990 अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट फेलोशिप पुरस्कार. आपल्या पुढील संशोधनासाठी डॉक्टरांनी देशविदेशात भ्रमणही केलेलं आहे आणि यातही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 1988-89 CERN इथं संशोधक म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर अमेरिका, जपान, फ्रान्स, जर्मनी या ठिकाणी सुद्धा संशोधन करण्याचं महत्वपूर्ण काम डॉक्टरांनी केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर, आपलं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे.
नमस्कार
डॉक्टर. आताच आपल्या संशोधनाचं सगळ्यात महत्वाचं क्षेत्र क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा याविषयी, तर क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा हे नेमकं काय आहे?
क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा हे नेमकं समजावून सांगायला मला वळण घेऊन तुम्हाला आधी थोडं उच्च ऊर्जा भौतिकशास्त्राविषयी सांगावं लागेल. आपल्याला सर्वांना शाळांमधून 19व्या शतकातल्या दोन अभिक्रिया ज्या आहेत, विद्युत चुंबकीय आणि गुरुत्वाकर्षण, ज्यांचे मॅक्सवेल आणि न्यूटन यांनी सिद्धांत मांडले आहेत, त्यांच्याविषयी नेहमी शिकवलं जातं आणि आपण त्यांच्याशी भरपूर फॅमिलियर आहोत. परंतु त्याच फक्त दोन अभिक्रिया आज ज्ञात नसून आणखीनही जास्त अभिक्रिया ज्ञात आहेत. मूलकण म्हणजे काय हा प्रश्न जर विचारला तर प्रत्येक वस्तूमध्ये रेणू असतात आणि त्या रेणूंचे अणू असतात असे धारणा खूप वर्षांपासून, आपल्या इथे सुद्धा महर्षी कणानांनी 600 ख्रिस्तापूर्वी असा सिद्धांत मांडला होता. आणि याची कल्पना ही आहे की प्रत्येक वस्तू एक कुठला तरी शेवटचा कण जो पूर्णपणे अविभाज्य आहे. गेल्या शतकामध्ये हे कळलं की हे अविभाज्य घटक अणू वस्तुतः विभागता येतात, त्यांच्यात अणुकेंद्रक आहेत आणि त्या अणुकेंद्रकांभोवती इलेक्ट्रॉन्स असतात. पुढे नंतर कळलं प्रयोगाद्वारे की अणुकेंद्रकात प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात आणि त्याद्वारे आपल्याला दोन आणखीन अभिक्रिया आहेत हे कळलं, ज्यांना अनुक्रमे स्ट्रॉंग आणि वीक असं म्हटलं जातं. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांना एकत्र बांधून अणुकेंद्रक बनवणारी जी प्रक्रिया अभिक्रिया आहे ती स्ट्रॉंग अभिक्रिया. तर न्यूट्रॉनचा प्रोटॉन बनवणारी, अर्थात ते बनवताना इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन हे दोन आणखीन मूलकण पण बाहेर निघतात, पण न्यूट्रॉनचा प्रोटॉन बनवणारी जी अभिक्रिया ती वीक अभिक्रिया. तर असं जेव्हा झालं त्यानंतरचा नेमका प्रश्न हा आला की प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे शेवटी मूलकण आहेत का की आणखीनही काही मूलकण आहेत जे त्यांच्याही पेक्षा छोटे आणि त्याही पेक्षा लहान आहेत. त्यासाठी जेव्हा प्रयोग केले गेले तेव्हा लक्षात आलं की प्रोटॉन न्यूट्रॉन सारखेच पण त्याहूनही थोडे जड कण कधी कधी खूप जड असलेले आणि वेगवेगळे प्रभार असलेले आणखीन सहा मूल कण आहे.
हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, देवांचिले ते तू दिले, देवांचिले ते तू दिले कल्पद्रुमा. हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. या मातीते आकाश तू, या मातीते आकाश तू, शिशिरास या मधुमास तू, शिशिरास या मधुमास तू, देशी मृता तू अमृता, देशी मृता तू अमृता, पुरुषोत्तमा. हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. देणे तुझे इतुके शिरी, देणे तुझे इतुके शिरी, धालोरणी जन्मांतरी, धालोरणी जन्मांतरी, अपकारमी अपराधमी, अपकारमी अपराधमी, परितुक्षमा. हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा.
रसिकांनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आलेत टाटा मूलभूत संशोधन केंद्राचे उच्च ऊर्जा भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर राजीव गवई. डॉक्टर, मग या मूलकणांचा शोध नेमका कधी लागला?
याचा शोध साधारण 1950 ते 60 दशकांमध्ये झाला आणि हे सगळं जे झालं हे प्रायोगिक दृष्ट्या झालं. त्यासाठी उच्च ऊर्जा त्वरक तयार करण्यात आले, ज्यामध्ये उदाहरणार्थ इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन खूप वेगाने आणून, प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन किंवा अणुकेंद्रक अशा गोष्टींवर आदळून नवीन काही तयार करता येतं का, अशा प्रकारचा प्रयोग केला गेला आणि त्यात ते प्रयोग तसं आढळलं. अशा प्रकारचे जेव्हा मूलकणांचे संग्रह वाढत गेला तेव्हा तर परिस्थिती अशी झाली की एका सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ ज्यांचं नाव होतं फर्मी, याला शेवटी म्हटलं की हे मूलकण नसून हा झू ऑफ पार्टिकल्स किंवा मूलकणांचा प्राणी संग्रहालय आहे. त्यावेळेला 1964 मध्ये याला सोपं करण्याचं काम मरे गेलमन आणि स्वतंत्रपणे स्वाईकने केलं, ज्यामध्ये त्यांनी क्वार्क मूलकणाचा सिद्धांत मांडला.
पण क्वार्क मूलकणांचा सिद्धांत मांडला तोपर्यंत ते प्रयोगशाळेत बनवता येत नव्हते ना?
सुरुवातीला त्यांनी अप डाऊन स्ट्रेंज अशा तीन प्रकारचे क्वार्क्स गृहीत धरले आणि त्याद्वारे संपूर्ण तो तथाकथित प्राणी संग्रहालय किंवा मूलकण प्राणी संग्रहालय सोप्या रीतीने समजावून सांगितला. एवढंच नव्हे तर काही जड मूलकण जे तोपर्यंत सापडले नव्हते त्यांचेही भाकीत केले. ते जेव्हा खरं ठरलं तेव्हा गेलमन यांना नोबेल प्राइज देण्यात आलं. परंतु त्या सगळ्या काळामध्ये ना तर अप डाऊन स्ट्रेंज किंवा इतर कोणताही क्वार्क हा मूलकण वस्तुस्थितीत त्या प्रयोगात सापडण्यात किंवा शोधण्यात यश आलं. त्यावेळेला लक्षात आलं की हे मूलकण जरा जास्त वेगळे आहेत, ते कदाचित वस्तुस्थितीत नसतीलच. परंतु 1968 मध्ये स्टॅनफोर्ड येथे असलेल्या स्लॅक नावाच्या प्रयोगशाळेत पहिल्यांदा क्वार्क हे मूलकण वस्तुस्थितीत असल्याचा पुरावा मिळाला आणि त्यानंतर प्रयोगकर्त्यांना तर नोबेल प्राइज पुरस्कार मिळालाच, पण त्यानंतर क्वार्क हा मूलकण आहे हे आता अक्षरशः त्रिवार सत्य झाल्यासारखं सगळेजण मानतात.
वा, म्हणजे आता क्वार्क हा प्रयोगशाळेत किंवा हा मूलकण बनवता येतोय.
मी पुन्हा सांगतो, त्यांना फक्त क्वार्क असल्याचा पुरावा मिळाला, तो क्वार्क मोकळा नव्हता मिळाला. तर त्या क्वार्कला मोकळं कधीच शोधता नाही आलं आणि ते क्वार्क मोकळे का नाही हा एक मोठा संभ्रम सगळ्यांना पडला होता. त्यासाठी क्वार्क हे नेहमी कायमचे बंदिस्त असतात किंवा कन्फाइंड असतात अशा प्रकारचं एक गृहितक मांडण्यात आलं. आणि गंमत म्हणजे हे गृहितक सध्याच्या सिद्धांतात तुम्ही जर सिद्ध करू शकाल तर क्ले मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट तुम्हाला $1,000,000 पुरस्कार देऊ शकेल. आणि हा तथाकथित क्ले मिलेनियम इन्स्टिट्यूटचा मिलेनियम प्रॉब्लेम आहे आणि हा इतका कठीण प्रश्न आहे त्यामुळे एक मानलं जातं की हे क्वार्क्स नेहमी बंदिस्त असतात परंतु ते फक्त अशा प्रयोगांमध्ये त्यांचं अस्तित्व आढळून
येतं. म्हणजे जर हे ते शक्य झालं तर ही मोठी क्रांती ठरेल.
बरोबर. प्रश्न त्यानंतर हा ठरला की क्वार्क जर असे आहेत तर ते सगळे एकत्र कोण बांधतं. कारण नुसते क्वार्क जर असतील त्यांना वेगवेगळे प्रभार असतील त्यांना उदाहरणार्थ अप डाऊन आणि स्ट्रेंज असे तीन विचित्र नावं असलेले प्रभार आहेत आणि दोन अप क्वार्क्सचा आणि एक डाऊन क्वार्कचा मिळून प्रोटॉन होतो आणि त्याच प्रोटॉन मधला एक अप क्वार्क काढून त्याच्याऐवजी तुम्ही जर दुसरा डी डाऊन क्वार्क टाकला तर न्यूट्रॉन होतो. तर हे अशा प्रकारचे क्वार्क एकत्र कसे येतात आणि ते इतके एकत्र कसे येतात की ते कधीच बाहेर येऊ शकणार. तर हे करण्यासाठी जेव्हा संशोधन झालं त्यावेळेला सुरुवातीला सैद्धांतिक दृष्ट्या 1973 मध्ये मांडलं गेलं की ग्लुऑन नावाचा पण एक नवीन मूलकण असावा आणि क्वार्क आणि ग्लुऑन यांची असलेली अभिक्रिया ज्याला क्वांटम क्रोमोडायनामिक्स किंवा QCD नामक सिद्धांतानी ओळखलं जातं त्याच्याद्वारे हे नवीन मूलकण स्वतः अस्तित्वात राहतात आणि प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स बनवतात.
आधी बीजा येतले बीजा अंकुरले रोप वाढले बीजा अंकुरले रोप वाढले एका बीजा पोटी तरुकोटी जन्म घेती सुमने पड़े कोटी जन्म घेती सुमने पड़े व्यापुनी जगता तू ही अनंता बहुविध रूपे घेती परिअंकी ब्रह्म ये कले
डॉक्टर, आताच ग्लुऑनचा आपण उल्लेख केलात तर हा ग्लुऑन खरोखर अस्तित्वात आहे का, त्याचं नेमकं काय होतं?
क्वार्क सारखाच ग्लुऑन सुद्धा शोधून सापडला नाही परंतु त्या ग्लुऑन जर तो क्वार्क सारखाच जर आत्मादे बंदिस्त किंवा कन्फाईंड असेल तरी त्याचे पुरावे मिळायला पाहिजे या दृष्टीने विचार करून 1975 नंतर 77 सुमाराला हामबुर्ग जर्मनी इथे डेझी नावाच्या प्रयोगशाळेत ग्लुऑन सुद्धा खरोखरच वस्तुस्थितीत आहे हे प्रायोगिक दृष्ट्या प्रयोगातनं सिद्ध करायला शास्त्रज्ञांना शक्य झालं. त्यामुळे आज क्वार्क आणि ग्लुऑन हे वस्तुस्थितीत असलेले मूलकण आहेत परंतु ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये कायम बंदिस्त आहेत हीच कल्पना नसून सिद्धांत प्रयोगाने मांडलेली विज्ञानातली वस्तुस्थिती.
क्वार्क आणि ग्लुऑन यांच्याविषयी अगदी व्यवस्थित आपण सांगितलं. पण यानंतरचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे प्लाझ्मा आणि एकत्रित येणारा शब्द क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा. नेमकं काय
मला हे माहित नाही की श्रोत्यांना प्लाझ्मा म्हणजे काय नेमकं माहिती आहे की नाही, त्यामुळे साधा प्लाझ्मा मी असा शब्द वापरेल तो मी आधी समजवतो आणि मग आपण 2 मिनिटांनी क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा कडे येऊ. तुम्हाला पदार्थाचे घन, द्रव आणि वायू असे 3 स्थिती असतील, परंतु खूप वर्षांपासून आपल्याला हेही माहिती आहे की अशीही एक नवीन अवस्था आहे ज्याला प्लाझ्मा म्हणतात की ज्याला मी साधा प्लाझ्मा म्हणेल, ज्यामध्ये फक्त मूलकण असतात जे प्रभारित असतात, विद्युत प्रभारित. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन यांचा एक प्लाझ्मा होऊ शकतो, किंवा इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांचा प्लाझ्मा होऊ शकतो, किंवा इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियाय यांचा प्लाझ्मा होऊ शकतो. तर अशा प्रकारच्या प्लाझ्मांमुळे प्लाझ्मा हा शब्द आधीपासून प्रचलित होता. क्वार्क्स जे मी तुम्हाला सांगितले आणि ग्लुऑन्स जे सांगितले त्यांना वेगळा प्रभार आहे. त्यांचा त्यांना काही क्वार्क्सना विद्युत प्रभार तर आहेच, पण त्यांना जो प्रभार आहे त्याला कलर किंवा रंग असं विचित्र नाव दिलेलं आहे. क्वार्क आणि ग्लुऑन डोळ्यांनी अर्थातच दिसत नाही इतके अतिसूक्ष्म आहेत, परंतु त्यांना हे जे नाव दिलेलं आहे त्याला केवळ एक दुसरं काही नाव सुचत नाही म्हणून दिल्या गेलेलं असं म्हटलेलं हे रंग नाव आहे. आणि क्वार्क आणि ग्लुऑन्स दोघांचाही हा रंग असलेला प्रभार असल्यामुळे त्यांचं जे मिश्रण जे प्रोटॉन न्यूट्रॉन सुद्धा बनलेलं नाही परंतु एकत्र आहे त्याला आम्ही क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा म्हणतो.
म्हणजे याच्यावर अभ्यास करणं हे खरं तर आव्हानात्मक काम आहे.
हो, परंतु काही अंशी खरोखर इंटरेस्टिंग आहे या दृष्टीने की मी तुम्हाला आताच सांगितलं की आपल्याला क्वार्क्स आणि ग्लुऑन्स ऍक्च्युअली आयुष्यात कधीच सापडण्यात यश आलेलं नाहीये. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर क्वार्क्स आणि ग्लुऑन्स शोधायचे असतील तर गंमत म्हणजे सैद्धांतिक दृष्ट्या हे सिद्ध झालं आहे की क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा जर तुम्ही प्रायोगिक दृष्ट्या शोधू शकले किंवा दाखवू शकले तर त्याचा तुम्ही काही अंशी अस्तित्व सिद्ध करू शकाल. कारण क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा मध्ये रंग प्रभार आहे जो सर्वसाधारण प्रोटॉन न्यूट्रॉन मध्ये नाही, आणि त्याद्वारे तुम्ही रंग प्रभाराचं कमीत कमी अस्तित्व दाखवाल आणि म्हणून त्या क्वार्क ग्लुऑनचं अस्तित्व दाखवल्या जाऊ शकतं. त्यामुळे क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा प्रयोगशाळेत तयार करणं हे एक मोठं आव्हान आहे आणि गंमत म्हणजे ते शक्य पण आहे.
अवघेची झाले देह ब्रह्मा, अवघेची झाले देह ब्रह्मा, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. विश्वाती आर्त दोघेची झाले देह ब्रह्म विश्वाते
रसिका आजच्या आपल्या कार्यक्रमात आलेत टाटा मूलभूत संशोधन केंद्राचे उच्च ऊर्जा भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर राजीव गवई. डॉक्टर, मूलकणांचा अर्थात क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा या स्थितीचा आणि महाविस्फोट सिद्धांताशी काय संबंध आहे?
महाविस्फोट सिद्धांतामध्ये असं म्हटलं आहे की विश्वाची निर्मिती एका महाविस्फोटात झाली. त्यावेळेला तापमान खूप खूप जास्त होतं आणि ते तापमान जास्त असलेल्या महाविस्फोटातनं हळूहळू विश्वाचं थंड होताना परिस्थिती बदलत गेल्या. महाविस्फोटाच्या 10 ते 20 मायक्रोसेकंदानंतर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन तयार झाले, परंतु त्याआधी त्या 10 ते 20 मायक्रोसेकंदांमध्ये फक्त क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा पूर्ण विश्वात भरलेला होता. विश्वात महास्फोटाच्या 10 ते 20 मायक्रोसेकंदाच्या कालावधीत अख्खं विश्व पूर्ण क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मानीच भरलेलं होतं. तर त्या क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मानी भरलेल्या त्या विश्वात मध्ये त्या कुठल्या तरी प्रकारे त्याचे परिणाम आपल्याला आजच्या ग्रहांमध्ये, ताऱ्यांमध्ये किंवा आणखीन दीर्घिकांमध्ये आणि इतर खगोलशास्त्राद्वारे शोधता येतात का, हा एक मोठा गहन प्रश्न आहे. ते जर सांगता आलं तर फार उत्तम होईल. परंतु आपल्याला त्याद्वारे हे माहिती आहे की त्या सुमारास असलेलं जे तापमान होतं ते सुमारे 2 महापद्म डिग्री केल्विन होतं. आणि तुम्हाला जर कल्पना द्यायची झाली तर सूर्य म्हणजे 6000 डिग्री केल्विनच्या सुमारास आणि त्या सुमारास सगळं वितळून जातं, म्हणजे कोणतंच धातू राहणार नाही. आणि नंतर त्या 6000 तुम्ही आणखीन हजारांनी गुणलं की तुम्हाला त्याचे 6 मिलियन मिळणार. आणि अशा रीतीने एकावर तुम्ही 12 शून्य टाकले की तुम्हाला हे महापद्म मिळणार. तर त्या तापमानाला तयार करू शकणं प्रयोगशाळेत ही एक खरोखर कला आहे. हे एक तंत्रज्ञानाचं खूप
आव्हानात्मक काम आहे
आणि ते सक्सेसफुल होऊ शकतं हे पण इंटरेस्टिंग आहे. परंतु ते जर आपण करू शकलो आणि क्वार्क ग्लुऑन प्लाझ्माच्या त्या काही गुणधर्मांचं आपण प्रयोगशाळेत निरीक्षण करू शकलो तर त्याचा उपयोग करून आपण विश्वाच्या नंतरच्या वाढीसाठी त्या गुणधर्मांचा कसा परिणाम झाला हे काढू शकू.
वा, बरं, याचा प्रयोग कुठे सुरू आहे का?
हो, याचे प्रयोग बरेच दिवसांपासून सुरू आहेत. हा असे प्रयोग खूप मोठे असतात आणि यांच्यासाठी आणखी जगातले सगळ्यात मोठे त्वरक लागतात. हे त्वरक म्हणजे साध्या दृष्टीने सांगायचं झालं तर तुमची गाडी 60 किलोमीटर ते 100 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते. प्रति तास हा वेग आमच्या दृष्टीने खूप लहान झाला. आम्ही प्रकाशाच्या वेगाच्या गोष्टीत भाषा करतो. प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर
जो सगळ्यात जास्त आहे
प्रति 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद आहे. सर्वसाधारण मूलकणांना त्या वेगामध्ये नेण्यासाठी त्वरक लागतं.
त्वरक म्हणजे ऍक्सिलरेटर्स हे आमच्या श्रोत्यांना आपण आधी सांगूया.
साध्या शब्दात त्याच्यासाठी जर एखादा प्रभारित कण असेल, त्याचा कण जर अधिक असेल आणि तुम्ही त्याला ऋण भार क्षेत्रामध्ये नेलं तर त्याच्यावर बळ येईल आणि त्याला
गती दिल्यानंतर, त्यांची टक्कर घडवून आणल्यानंतर जी ऊर्जा आणि जो वेग निर्माण होईल त्यातून तुमचा अभ्यास किंवा संशोधन पुढे जात असतं
बऱ्याच अंशी. परंतु आधी तुम्हाला त्याचे त्वरकामध्ये त्याला त्या विशिष्ट वेगापर्यंत नेणं गरजेचं आहे आणि तो विशिष्ट वेग म्हणजे साधारण 99.9999 असं दशांश अंकानंतर 5 वेळा हे पर्सेंटेज प्रकाश वेगाच्या. त्या वेगाने जेव्हा ते एकमेकांवर टक्कर खातात,
आदळतात
त्यावेळेला अशी परिस्थिती आपण निर्माण करू शकतो. असे प्रयोग ब्रुकहेवन नॅशनल लॅबोरेटरी न्यूयॉर्क हे अमेरिकेतल्या एका प्रयोगशाळेत केल्या जातात आणि जिनेवा जिथे लार्ज हॅड्रॉन कोलायडर नावाचा मोठा त्वरक आहे भूगर्भात आत्ताच केला होता त्या ठिकाणी अजूनही ते प्रयोग चालू आहेत, तिथे अशा प्रकारचे प्रयोग होतात.
डॉक्टर, आताच आपण महाविस्फोट सिद्धांताविषयी बोललो आणि या सिद्धांताच्या माध्यमातून देवकणही सापडलाय. इथेच क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा स्थिती सुद्धा होती. तर हा क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा प्रयोगशाळेत कशा रीतीनं बनवता येतो आणि एवढं उच्च तापमान कसं नियंत्रित करण्यात येतं?
तुमच्या प्रश्नांना मला थोडे थोडे उकलून सांगावं लागेल. पहिली गोष्ट तर देवकण आणि क्वाग्लुऑन प्लाझ्मा तयार करण्यासाठी जे प्रयोग होतात ते त्याच उपकरणांमध्ये आणि त्याच त्वरकात जरी झालं तरी ज्या अणुकेंद्रकांचा उपयोग केला जातो ते वेगळे असतात. प्रोटॉन आणि प्रोटॉनवर यांच्या आदरण्यामुळे जी ऊर्जा तयार होते त्या ऊर्जेतनं निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या मूलकणांमध्ये देव मूलकण सापडला. ऍक्च्युली आम्ही त्याला हिग्स बोझॉन म्हणतो आम्ही. तर तो हिग्स मूलकण त्या प्रोटॉनमध्ये सुरुवातीला सापडला कारण त्यासाठी खूप जास्त ऊर्जा लागते. त्या प्रोटॉनच्या ऐवजी जर तुम्ही मोठं अणुकेंद्रक घेतलं, उदाहरणार्थ शिश्याचं अणुकेंद्रक, तर त्या शिश्याचे अणुकेंद्रक घेतल्यामुळे ते वस्तुमान त्याचं जास्त आहे, त्यामुळे त्याच त्वरकामध्ये त्याची ऊर्जा त्या मानाने कमी राहते, साधारण दुप्पटीने कमी. आणि तशा झालेल्या त्या ऊर्जामध्ये मूलकण, हिग्स मूलकण शोधणं तितकं सोपं नाही. परंतु ते तसं करण्याचा उद्देश हा की त्याच्यामुळे एका विशिष्ट छोट्या भागामध्ये खूप उच्च तापमान करून क्वार्गुलॉन प्लाझ्मा. तुम्हाला कदाचित ठाऊक असेल की शिश्याचा अणुकेंद्रक 10^13 किंवा 1/13 इतके सेंटीमीटरचा भाग आहे. तुम्हाला हे समजायला जर थोडंफार तांत्रिक वाटत असेल तर मला तुम्हाला अशा दृष्टीने सांगू द्या की तुम्ही जर एक टाचणी घेतली, टाचणीचा व्यास साधारण 1 मिलीमीटर असतो, आणि त्या टाचणीला जर तुम्ही सूक्ष्मदर्शक भिंगातनं पाहिलं तर ती मोठी दिसते. समजा तुम्ही ते सूक्ष्मदर्शक यंत्र मोठं मोठं करत गेला, इतकं मोठं की त्या टाचणीचा जो पृष्ठभाग आहे शीर्षाचा त्यामध्ये तो पृथ्वीच्या आकाराचा, पृथ्वीचा परिघ होईल इतक्या आकाराचा झाला. त्यासाठी साधारण 10^11 मोठं करावं लागतं. परंतु तसं जर केलं तर त्या मोठ्या झालेल्या प्रतिमेमध्ये एक टाचणी ज्या आकाराची राहील तो म्हणजे अणू, आणि त्या अणूच्या 1000 कमी म्हणजे अणुकेंद्रक. आणि त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की अणुकेंद्रकाचा आकार केवढा आहे. आणि त्या अणुकेंद्रकाच्या दोन असे अणुकेंद्रक जेव्हा एकमेकावर आदळतात तेव्हा त्या आकाराच्या घनफळामध्ये क्वार्गुलॉन प्लाझ्मा तयार होतो.
आणि यासाठी शिशाचा वापर करतात,
यासाठी शिशाचा वापर करतात, पण ब्रुकहेव्हन नॅशनल लॅबमध्ये सोन्याच्या अणुकेंद्रकाचा वापर.
डॉक्टर, अतिशय महत्वाचा असा हा प्रयोग आहे आणि याच्या आधी आपण जसं म्हणालात की आपल्या अनेक भारतीय शास्त्रज्ञांचाही सहभाग आहे, तर हे योगदान किती आहे?
हे जे प्रयोग आहेत त्या प्रयोगांसाठी लागणारी उपकरणं भव्य असतात. त्यांच्या एकूण आकार जो आहे तो साधारण चर्चगेट स्टेशनची उंची आहे तितक्या आकाराचा राहील, आणि साधारण जितकी उंची आहे तितक्याच लांबी रुंदीचा राहील. तर अशा मोठ्या उपकरणांच्यासाठी ज्या शास्त्रज्ञांचे चमू लागतात ते पूर्ण आंतरराष्ट्रीय आहेत. साधारण 40 चमू त्याच्यावर आहेत. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे जिनेवा सर्न इथे आणि ब्रुकहेव्हन नॅशनल लॅब दोन्ही ठिकाणी भारतीय शास्त्रज्ञांच्या या आंतरराष्ट्रीय चमूचा महत्वाचा भाग आहे.
डॉक्टर राजीव गवई, आज आपण इथे आलात, उच्च ऊर्जा भौतिक शास्त्र, क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा, खरं तर ह्या खूप कठीण अशा संकल्पना त्या अतिशय सहज सोप्या भाषेत आम्हाला समजावून सांगितल्यात, त्यासाठी आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद.
धन्यवाद.
रसिकाहो, डॉक्टर राजीव गवई आपल्या सायन्स कॉर्नरच्या पुढच्या भागातही आपल्या सोबत असणार आहेत. आजचा आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. आपले प्रश्न, सूचना, नवीन विषय यांचा नक्कीच विचार केला जाईल. त्यासाठी पत्राचं माध्यम आहेच. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे कार्यक्रम सायन्स कॉर्नर, FM रेनबो वाहिनी, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी मुंबई केंद्र, आकाशवाणी भवन, बॅक बे रिक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई 20. तसंच आपण आम्हाला ईमेलही करू शकता आणि त्यासाठी आमचा ईमेल अॅड्रेस आहे AIR.FMRainbow@yahoo.com. आमच्या आजच्या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं चेतना झांजे हिनं, सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.